आज छे दैनिक सुभक्ति परबोध 13 ऑक्टोबर चाकरमानी धने यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्या तुमच्या आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. इफिस 2:7. मला ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचे बायबलमधील सर्वात अद्भुत मूर्त स्वरूप लूक 12:35-37 दिसते, जे लग्नाच्या मेजवानीवरून परतणाऱ्या धन्याचे ह्या प्रकारे चित्रण करते. तुमच्या कमरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या. लग्नाच्या मेजवानीवरून परतणाऱ्या धन्याची वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा, जेणेकरून तो परत येतो व दरवाजा ठोकावतो तेव्हा त्याच्यासाठी त्यांनी ताबडतोब दरवाजा उघडावा. धनी परत आल्यावर जे दास त्यास जागे व तयारीत असलेले आढळतील ते धन्य. मी तुम्हास खरे सांगतो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करेल. आपल्याला सेवक म्हटले आहे यात शंका नाही, आणि याचा अर्थ असा आहे की आपण आपल्याला सांगितल्याप्रमाणेच वागायचे असते. पण या चित्रात असलेले अद्भुत निरीक्षण आगळे वेगळे आहे. येथे धनी सेवा करणाऱ्यावर जोर देत आहे. येशू पृथ्वीवर सेवा करत होता. त्या काळात आपण कदाचित या सेवेची अपेक्षा केली असती, कारण त्याने म्हटलेही होते की मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे. मार्क 10:45. पण लूक 12:35-37 हे त्याच्या दुसऱ्या आगमनाचे चित्र आहे, जेव्हा मनुष्याचा पुत्र दुसरे तेसलिका करास 1:7-8 सांगितल्याप्रमाणे आपल्या पित्याच्या आंधळे करून सोडणाऱ्या अग्निज्वालेमधून आपल्या महाप्रतापी दूतांसह स्वर्गातून प्रकट होईल. आता त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी येशू मेजाजवळ सेवा करणारा सेवक म्हणून का चित्रित केले गेले असावे? कारण आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी हाच त्याच्या गौरवाचा शिखर आहे, जी गरजवंतांवर दयेचा सागर बनून विपुलपणे ओतली जाते. म्हणूनच इफिस 2:7 म्हणते की येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी हा त्याचा हेतू आहे. आपल्या देवाचा महाप्रताप काय आहे? या जगात त्याचे वेगळेपण काय आहे? यशया याचे उत्तर देतो. हे देवा, तुझी आशा धरून राहणाऱ्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाही, त्याचे नाव आलेले नाही, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही. यशया 64:4. यासारखा दुसरा देव नाही जी प्रजा पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहे व जी त्याच्या ठाई आनंद करते. अशा लोकांचे अक्षय इष्ट करणाऱ्या परोपकारी देवाच्या भूमिकेपासून तो कधी संन्यास घेत नाही.